मैत्रिणींनो, 14 ऑक्टोबर या दिवशी जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो. या अनुषंगाने नेत्रविकार आणि त्यासंबंधी घेण्याची काळजी याबद्दल बोलण्यासाठी आपण आज संवाद साधणार आहोत डॉ आशिष होलानी यांच्यासोबत. डॉ आशिष होलानी हे नेत्रविकार तज्ज्ञ तर आहेतच, मुख्य म्हणजे ते रेटिना तज्ज्ञ आहेत. शिवाय प्री मॅच्युअर बेबी आणि त्यांना होणारे नेत्रविकार यासंबंधी त्यांचं काम विशेष आहे. आज आपण प्री मॅच्युअर बेबींना होणाऱ्या नेत्रविकारांविषयी त्यांच्याशी बोलूया. डॉक्टर आशिष होलानी सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
नमस्कार. 14 ऑक्टोबर हा दिवस जागतिक दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. 14 ऑक्टोबर हा जागतिक दृष्टी दिन साजरा करण्याचं उद्देश म्हणजे सगळ्यांना दृष्टीचं महत्व, डोळ्याच्या वेगवेगळ्या आजारांचं महत्व पटवून देणे आणि डोळ्यांची काळजी ही किती गरजेची आहे हे महत्व पटवून देणे हे यामागचं एक उद्देश आहे. 14 ऑक्टोबर दिवस जागतिक दृष्टी दिन पूर्ण जगभरात वेगवेगळे कार्यक्रमाद्वारे साजरा केला जातो. त्यामार्फत लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे, जसं की बाबा आपले सगळे ठिकाणी जे अंधत्व आहे, बरेच अंधत्व हे आम्ही त्याला अवॉइडेबल ब्लाइंडनेस म्हणतो, म्हणजे आपण त्याला टाळू शकतो, टाळता येणारे अंधत्व आणि जे न टाळता येणारे अंधत्व, जे टाळता येणारे अंधत्व हे आपल्या जे हातात आहे तेवढे आपण करून एखाद्या माणसाला त्याची दृष्टी कायम टिकून राहणे हे या मागचं एक उद्देश असतं.
नेत्रविकार वय परत्वे निराळे असतात, मात्र प्री मॅच्युअर बेबी ना असणारा त्रास किंवा विकार मुलांच्या संबंध आयुष्यावर परिणाम करतो, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
तर प्रथम आपण हे समजून घेऊयात की प्री मॅच्युअर बेबी, जसं की ह्याला इंग्रजीमध्ये रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी म्हणतात. सध्या भारतात, पूर्ण जगभरात हा एक महत्वाचा विषय म्हणून मानला जातो. यामध्ये जर आपले बाळ कमी वजनाचे, म्हणजे 2 किलोपेक्षा कमी, अथवा मुदतीपूर्व जन्म, त्यालाच प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणतात, म्हणजे 9 महिने 9 दिवस हे पूर्ण गरोदर मातेचा जे कालावधी असतो त्या अगोदर जर बाळ जन्मले असेल तर त्याला हा आरोपी, म्हणजे मुदतीपूर्व जन्म झाल्यामुळे जो नेत्रपटलाचा आजार असतो तो होऊ शकतो. तर आपल्या भारतीय रेटिना स्पेशालिस्ट सोसायटीने जे आपले ठरवले आहे की 2 किलोपेक्षा कमी वजनाचे 34 आठवड्यापूर्वी जन्मलेले बाळांची डोळ्याच्या मागील पडद्याची तपासणी व्हायला पाहिजे. तर हे ह्याच्या मागचं मेन उद्देश आहे. आता बऱ्याच जणांना असं असतं की मग नेमकी तपासणी ही कुणाकुणाची करायची, कधी करायची, तर त्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे की जर डिलिव्हरी जी आहे ती 34 आठवडे किंवा त्या अगोदर झालेली आहे, होणारं बाळ हे 2 किलो किंवा 1700 ग्रामपेक्षा जर कमी आहे, तर ह्यांची तपासच्या बाळाच्या 21व्या दिवशी, म्हणजे 3र्या आठवड्यानंतर ती करायला पाहिजे.
हा, याचा अर्थ असा की बाळ जन्मल्यानंतर 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नेत्ररोग तज्ज्ञाकडे गेलं पाहिजे. आणि अशा बाळांना नेत्रविकार किंवा काहीतरी त्रास आहे हे कशावरून लक्षात येऊ शकतं?
हा प्रश्न तुमचा म्हणून नाही, आम्हाला प्रत्येक आमच्याकडे येणाऱ्या आईचा, त्यांच्या सोबतच्या पालकांचा हा प्रश्न असतोच की बाहेरून तर बाळाचे डोळे चांगले दिसतायत आणि तुम्ही कसं सांगता की ह्याला ही बिमारी होऊ शकते? तर त्यामध्ये जसं जसं वय वाढत जातं तर ते मुदतीपूर्व जन्म झालेल्या बाळाला डोळ्याच्या नेत्रपटलाच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यांची वाढ कमकुवत होते. ते जे नेत्रपटल आहे ते बुबुळाच्या मागील बाजूला असतं, तर ते असं उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यासाठी आम्ही डॉक्टर लोकांनी काही मशिनरी म्हणा किंवा एक नवीन प्रोजेक्ट सध्या आम्ही चालवतोय, त्यामध्ये मशिनीद्वारे बाळाच्या डोळ्याचे फोटोज काढले जातात. हा प्रोजेक्ट आम्ही सध्या मराठवाड्याच्या वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आम्ही ते जाऊन कव्हर करतो. ते आमचं प्रोजेक्टचं नाव आहे आरंभ आरोपी स्क्रीनिंग प्रोजेक्ट. आम्ही 3 डॉक्टर लोक मिळून हा प्रोजेक्ट करतो. ह्यामध्ये अगोदर एका दुर्बिणीद्वारे बघितलं जायचं, ते आजही बघतात, पण ते फक्त त्या डॉक्टरांनाच कळत होतं. ह्याच्यामध्ये मग बाळाच्या नातेवाईकांना आम्हाला समजून सांगणं अवघड जायचं की बिमारी आहे, कारण की बाळ बाहेरून तर चांगलं वाटतं, बुबुळ चांगलं वाटतं. तर मग ह्या नवीन प्रोजेक्ट मार्फत बाळाच्या डोळ्याचे नेत्रपटलाचे फोटो काढले जातात, बाळाच्या आईला, नातेवाईकांना, वडिलांना ते सगळे दाखवले जातात की नॉर्मल काय आहे, रक्तवाहिन्यांची वाढ कुठपर्यंत व्हायला पाहिजे आणि बिमारी काय आहे
हे पालकांना पूर्णपणे समजावून सांगितलं जातं आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यावरती जे काही उपचार करायचे असतील ते तुम्ही करता.
हो अगदी बरोबर. ह्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे आम्ही एक्सपर्ट टीम त्याचे फोटोज घेते, ते फोटोज आम्ही डॉक्टर लोक कम्प्युटरद्वारे लॅपटॉपद्वारे ते पूर्णपणे त्याची तो त्याला बघतो पूर्णपणे आणि जे काही डिसीज आहे किंवा जी काही बिमारी आहे ते त्याचं आम्ही निदान करून बाळाच्या पालकांना सगळं समजून सांगतो. ह्यामध्ये महत्वाचा रोल असतो की आपले जे लहान बाळांचे जे काही डॉक्टर आहेत त्यांचा फार महत्वाचा रोल असतो. त्यांना बाळाच्या आईने म्हणा विचारणे किंवा त्यांनी सांगणे की बाबा बाळ आपला आता 3 आठवड्याचं झालेला आहे, मुदतीपूर्व जन्म आहे, कमी वजन आहे, काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं, त्याला ऑक्सिजन लावण्यात आलं, काही इन्फेक्शन वगैरे झाले असतील, ह्या गोष्टींना आम्ही रिस्क फॅक्टर म्हणतो. तर ते लहान बाळाच्या डॉक्टरांनी मग अशा वेळेला त्यांना सुचवणे की बाबा आता तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांना किंवा रेटिना स्पेशालिस्ट यांना जाऊन भेटा, त्यांच्याकडून ही तपासणी करून घ्या.
डॉक्टर समजा काही कारणांनी या लहान मुलांकडे दुर्लक्ष झालं आणि डोळ्यांचा त्रास लक्षात आला नाही तर मुलांच्या डोळ्यावर होणारा परिणाम त्याचं गांभीर्य याबद्दल काय सांगता येईल?
जसं मी अगोदर आपल्याला बोललो की लहान बाळांच्या डॉक्टरांकडून सल्ला घेणे आणि डोळ्याच्या डॉक्टरांना नेत्रपटल तज्ज्ञ रेटिना स्पेशालिस्ट यांच्याकडे जाऊन ही तपासणी करणे, तर ह्या तपासणीमध्ये सगळं आम्ही म्हणजे विचारात घेत असतो की बाळाचं वजन किती होतं, बाळाला काचेच्या पेटीत किती दिवस ठेवलं होतं, ऑक्सिजन किती देण्यात आलं, आता 21 दिवसानंतर पुढे बाळाची वाढ कशी होत आहे, त्याचं वजन वाढत आहे की नाही आहे, बाळ व्यवस्थित आईचं दूध घेत आहे नाही घेत आहे, तर ओव्हरऑल हेल्थ ज्याला म्हणणार म्हणजे बाळाची पूर्ण तपासणी म्हणा किंवा त्याचं वजन वाढ ह्याचाही डोळ्याच्या बिमारीवर परिणाम होतो. ह्या बिमारीला आरोपी ही बिमारी रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणतात. ह्याच्यामध्ये टप्पे असतात, तर पहिला टप्पा त्याला आम्ही इंग्रजीमध्ये स्टेज म्हणतो, म्हणजे टप्पा स्टेज 0, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, 4 आणि 5. तर स्टेज 0, 1, 2 पर्यंत ह्याला ऑब्झर्वेशन म्हणणार, म्हणजे फॉलोअप घेऊन फक्त बघत राहणे की बाळाचं वजन वाढत आहे का, बाकी शारीरिक काही त्याला प्रॉब्लेम नाहीत ना. तर अशा बिमाऱ्या बऱ्याच वेळेला ठीक होतात. तर स्टेज 2 पुढे त्याला आम्ही स्टेज 3 म्हणतो, म्हणजे तिसरा टप्पा. ह्या वेळेला जर त्याच वेळी त्याचं निदान झालं तर बाळाच्या आयुष्यभराचं जे काही येणारं अंधत्व आहे ते आपण त्याला टाळू शकतो. तर त्या स्टेज 3 वेळेला आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो.
याचा अर्थ की अशा स्टेज 3 बाळाला आयुष्यभराचं अंधत्व येण्याची शक्यता असते का?
स्टेज 2 काही घटक आहेत किंवा स्टेज 3 ह्या वेळेला जर त्याचवेळी निदान न होणे, उशीर होणे आणि त्याच्यानंतर ते पुढच्या टप्प्यात जाणे म्हणजे स्टेज 4 स्टेज 5 मध्ये जर गेला, स्टेज 4 पर्यंतही ट्रीटमेंट होऊ शकते पण स्टेज 5 मध्ये गेल्यावर त्याला अंधत्व येतं, कायमचं अंधत्व येऊ शकतं. तर आपण ह्याचे जे काही ट्रीटमेंट आहेत त्याबद्दल थोडंसं समजून घेऊयात. हा तर ह्यामध्ये स्टेज 2 स्टेज 3 ह्या वेळेला बाळाची डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांची वाढ बघून डोळ्यामध्ये इंजेक्शन सोडणे अथवा डोळ्यामध्ये लाईटचे किरण सोडणे त्याला लेझर म्हणतात, हे असं करता येतं आणि हे करून आपण अंधत्व येणे हे टाळू शकतो.
हे करताना मुलाला काही धोका असू शकतो का? असं म्हणजे कारण की आई वडील घाबरतात ना अशा गोष्टींना, डायरेक्ट जर तुम्हाला काही करायचं असेल तर आई वडिलांना एक भीती असते, तर तेव्हा काही धोका असतो का
अशा बाळांना? म्हणजे आम्ही स्वतःच आई वडिलांशी सल्ला मसलत करून किंवा त्यांच्या लहान बाळांच्या डॉक्टरांशी सविनय चौकशी करून की बाळाला काही जुना त्रास होता का, झटके येणं, श्वास रोखून धरणं, तर असं काही असेल तर आम्ही स्वतःच ती जी काही ट्रीटमेंट आहे ती लहान बाळाच्या डॉक्टरांच्या सान्निध्यात त्यांच्या NICU जे म्हणतात आपण ते तिथे जाऊन तिथे करतो. इंजेक्शन्स जे काही डोळ्यात देतात किंवा लेझर करतात ह्यामध्ये असं काही फार काही धोका असा नाही, पण जर बाळाला ऑक्सिजन चालू आहे, झटके वगैरे येणार आहे, तर आम्ही लहान बाळाच्या डॉक्टरांच्या सान्निध्यात राहून ही सगळी ट्रीटमेंट करतो.
तर डॉक्टर या सगळ्या ट्रीटमेंट बद्दल जरा विस्तृत माहिती आपल्या मैत्रिणींना द्या.
जसं मी अगोदर बोललो की बाळाच्या डोळ्यामध्ये रक्तवाहिन्यांच्या वाढीनुसार आपण ट्रीटमेंट हे करत असतो. तर बऱ्याच वेळेला रक्तवाहिन्यांची वाढ ही जर फार कमी असेल, आपल्या डोळ्याच्या केंद्रबिंदूच्या जवळच रक्तवाहिन्या असतील, तर त्यामध्ये मग इंजेक्शन द्यावे लागतात. त्यानंतर हळूहळू रक्तवाहिन्यांची वाढ होत राहते आणि जशी गरज भासते त्या हिशोबाने त्याला लेझर करतात. हे लेझर दुर्बिणीद्वारे बाळाच्या नेत्रपटलावर आम्ही लेझरचे किरण देत असतो. सांगायचं तात्पर्य असं की एकापेक्षा जर बिमारी जास्ती असेल तर एकापेक्षा जास्ती ट्रीटमेंट लागू शकते. तर बऱ्याच वेळेला कुठून ऐकून येतात किंवा आजकाल इंटरनेट आहे, गुगल आहे, तिथं पण वाचून येतात की ही बिमारी, ही ट्रीटमेंट, ते मग आम्हाला थोडंसं कठीण जातं त्यांना समजून सांगणे. मग ते आता जे नवीन टेक्नॉलॉजीनुसार आमच्या प्रोजेक्टनुसार त्यामध्ये लॅपटॉपवर त्यांना इमेजेस आम्ही दाखवतो जुन्या कोणत्या ट्रीटमेंट केल्याची किंवा ह्यांच्याच बेबीची अगोदर एवढी बिमारी होती, आता एवढी वाढ झाली, हळूहळू वाढ होईल, मग तुम्ही तुमच्या बाळाच्या तब्येतीकडे काळजी घ्या, वजन वाढवण्याचं बघा. जसं मी बोललो की स्टेज 3 पर्यंत ह्या गोष्टी सेफ आहे, म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी करून बाळाची जास्ती काही नेत्रपटलावर इजा न होता, नुकसान न होता नजरेचा धोका आपण टाळू शकतो. पण बऱ्याच वेळेला असं आहे की एवढं सगळं समजून सांगूनही बाळ डॉक्टरांपर्यंत उशिरा पोहोचतं. मग हे ग्रामीण भागातल्या पेशंट सोबतही तेवढंच आहे जेवढं शहरी भागातल्या लोकांसोबत आहे. ग्रामीण भागातल्या लोकांची अडचणी असते ती पैशाची अडचण, इथपर्यंत न पोहोचण्याची अडचण किंवा ती बिमारी न समजण्याची अडचण. शहरी भागातल्या लोकांची अडचण अशी असते की ते कुठून तरी वाचून येतात, विश्वास कमी पडतो, मग बाळाला अजून काही त्रास होईल का, आताच तो काचेच्या पेटीतून बाहेर आलाय. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पालकांना समोरासमोर घेऊन त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन समजून सांगतो. जे ग्रामीण भागातले आहेत त्यांना समजून सांगतो. तर हे करून मग त्यामधून मार्ग काढून पुढे जायला पाहिजे. आता ह्यामधली पुढची ट्रीटमेंट म्हणजे चौथ्या टप्प्याला, पाचव्या टप्प्याला जर एवढ्या उशिरा बाळ आलंच किंवा काही कारणामुळे त्यांना येणं नाही